एक ओंकार सतनाम करता पुरुष निरपौ निर्वैर अकाल मूर्त अजूनि सैभं गुरुप्रसाद जप आदि सच सच है भी सच नानक होसी पी सच चक्र चहन और वरन जात और पात नहीं जहे रूप रंग अर रेख पेख को कहना सकत के अचल मूर्त अनुभव प्रकाश अमित कोट इंद्र इंद्रा साह सहान गणिज त्रिभवन मही सुर नर असुर ने वन त्रिण कहत तब सर्व राम कथा कमन कर्म नाम वर्णत सुमत श्री मुखवाक पातशाही दसवीं लोगन ते अर सोगन ते लोगन ते अर सोगन ते जल जोगन ते बभार जावे जल जोगन ते बभार जावे सोगन ते रोगन ते अरसो जल जोगन ते भात बुझावे जल जोगन ते भात बुझावे सोगन ते रो बचावे रोगन ते अरसो जल जोगन दे बो भात बचावे बो भात बचावे रोगन ते यार सोगन ते जल जोगन ते भाव भात बचावे रोगन ते अरसो जल जो गन ते भात बचावे जल जो गन ते भात बचावे रोगन ते अरसो ते रोगन ते अरसो ते रोगन ते अरसो ते रोगन ते अरसो ते जल जोगन ते बचावे ਭਗਤ ਕਾ ਤਉ ਤਨ ਏਕ ਨ ਲਾਗਨ ਪਵੇ ਰਖਤ ਹੈ ਆਪਣੋ ਕਰ ਦੇ ਕਰ ਪਾਪ ਸਮੂਹ ਨਾ ਭੇਟਣ ਪਾਵੇ ਔਰ ਕੀ ਬਾਤ ਕਹਾਂ ਕਹਿ ਸਭੋ ਤਨ ਨਿਹੇ ਬਿਰਕਤ ਅਗੇ ਅਚੈ ਜਾਨ ਕੋ ਦੇਤ ਅਜਾਨ ਕੋ ਦੇਤ ਜ਼ਮੀਨ ਕੋ ਦੇਤ ਜ਼ਮਾਨ ਕੋ ਦੇ ਕਾਹੇ ਕੋ ਡੋਲਤ ਹੈ ਤੁਮਰੀ ਸੁਧ ਸੁੰਦਰ ਸ੍ਰੀ ਪਦਮਾ ਪਤ ਲੈ ਔਰ ਕੀ ਬਾਤ ਕਹਾਂਗੇ ਦੋਸਤੋ ਬੇਟੀ ਕੇ ਪਟ ਬੀਚ ਬਚਾਵੇ 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 ਔਰ ਕੀ ਬਾਤ ਕਹਾਂਗੇ
ਦੋਸਤੋ
ਔਰ ਕੀ ਬਾਤ ਕਹਾਂ ਅਨੇਕ ਚਲਾਵਤ ਕਾਵਤ ਤਨ ਇੱਕ ਨ ਲਗਨ ਪਾਵੇ ਰਖਤ ਹੈ ਆਪਣੋ ਕਰਦੇ ਕਰ ਪਾਪ ਸਮੂਹ ਨਾ ਭੇਟਣ ਪਾਵੇ ਔਰ ਕੀ ਬਾਤ ਕਹਾਂ ਕਹਿ ਤੋ ਸੋ ਔਰ ਕੀ ਬਾਤ ਕਹਾਂ ਕਹਿ ਤੋ ਸੋ
ਤੇ